ज्ञानेश्वर महाराजांनी क्षमा ज्ञानलक्षणावर केलेलं विवरण म्हणे उन्मेख सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळखी आता तरी ज्ञान गाते येथे अगाध सरोवरी कमळिणी जयापरी का सदैवाची या घरी संपत्ती जैसी पार्था तेणे पाडे क्षमा जया ते वाढे तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो तरी पढियंते लेणे अंगी भावे जेणे धरीजे तेवी साहणे सर्वची जया त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडिल या नवे वाकुडा जो अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे अनपेक्षिता ही करवे तोची मानू जो मानापमाना ते साहे सुख दुःख जेथ सामाये निंदा स्तुती नोहे दुखंडू जो उन्हाळेनी जो न तपे हिमवंती न कापे कायसे निही न वासिपे पातलेया स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू वोझे न म्हणे नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवी तैसे जयाची आठाई न साहणे काहीच नाही आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे अंगा जे पातले ते करून घाली आपुले तेथ साहतेने नवले घेपी जेना हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाण तेणे महिमा ज्ञानासिगा तो पुरुषु पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिस आर्जवा रूप करू
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मागा निरोपिले कीर्तन जे सकळास करी पावन आता ऐका विष्णो हो स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान पण पाहिलं की समर्थांना शिष्यांनी प्रश्न विचारला की देव कसा आहे त्याची भक्ती कशी करायची तो कसा भेटेल त्याच्यावर समर्थांनी नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली भक्तीचा प्रारंभ श्रवणापासून होतो. श्रवणाशिवाय भक्तीचा प्रारंभ होत नाही. श्रवणाच्या खेरीज जो भक्तीचा प्रारंभ होतो तो श्रद्धेने होतो, पण त्या श्रद्धेला वळण देण्यासाठी म्हणून श्रवणच गरजेचं आहे. जर श्रवण नसेल तर भक्ती करायची कशी हे देखील कळत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नुसधियाची श्रद्धा जरी झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे ते प्रबुद्धा सोहोपे नव्हे. नुसत्या श्रद्धेनी कोणी काही जर करू जाईल तर तितकं ते सोपं नाही. त्याला शास्त्रीय मार्ग आणि संतांनी सांगितलेला मार्गच माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या मनानी आपल्या भावनेनी केलेली श्रद्धापूर्वक भक्ती ही चित्तशुद्धी काही प्रमाणात देते. तरी देखील जर श्रवणातून भक्ती निपजली तर त्या भक्तीला विशिष्ट वळण लागतं. आपण श्रवण भक्ती पाहिली. श्रवण भक्तीच्या पाठोपाठ कीर्तन भक्ती पाहिली. श्रवण देखील मुख्यतः सत्पुरुषांकडून करावं, सद्गुरूंकडून करावं. ज्यांना रस्ता माहीत आहे त्याला रस्ता विचारायला पाहिजे. समर्थ म्हणतात की पोहणाराच गुटक्या खातो तो इतरास काय काढू पाहतो. जो पोहणारा आहे तोच जर स्वतः बुडत असेल तर दुसऱ्याला तो काय हात देणार. म्हणून संतांकडून श्रवण करावं. संतांकडून श्रवण करता करता त्या संतांविषयी प्रेम निर्माण होतं. ते जे सांगतात त्याच्याविषयी आस्था निर्माण होते. आणि या प्रेमानी आणि आस्थेनी त्याला परमार्थाची वेगळी वेगळी प्रमेय उलगडत जायला सुरुवात होते. त्याला वेध लागतो. जसा श्रवणाचा वेध लागतो तसं ज्यांच्याकडून आपण श्रवण करतो आहोत त्या व्यक्तीचा वेध लागतो. आणि मग सद्गुरूंची स्तुती स्तवन व्हायला सुरुवात होते. हे सहज घडतं. तो सांगायला सुरुवात करतो की मला चांगला मार्ग मिळालेला आहे, तुम्हीही तिथं जावं. त्याला खरं म्हणजे कीर्तन म्हणतात. त्याच्या बोलण्याचा विषय सतत जर काही राहत असेल तर आपल्या सद्गुरूंचं स्तवन कीर्तन हा त्याच्या बोलण्याचा विषय राहतो. कीर्तनामध्ये रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन आणि ते जे सांगतात ते योग्य रीतीने ऐकून आपल्या ठिकाणी पचवून एक प्रकारे तेच सांगण्याचा प्रयत्न करणं, ज्याला अद्वैत निरूपण असं म्हणतात, हे सगळं कीर्तनामध्ये मोडतं. ही सद्गुरूंकडे जाणाऱ्या साधकाची कीर्तनाची पद्धत आहे. समर्थांनी दोन्ही सांगितलेले आहेत. ज्यांना सद्गुरू भेटलेले नाहीत ते रामाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र, भागवत यांनी देखील परम लाभ होतो. या श्रवणांनी देखील तो अंती सद्गुरूंकडे जातो. कीर्तन भक्तीमध्ये खूप बोलणं आहे. ते खूप बोलणं ज्याच्याविषयी आहे त्याचं नाम मुखात यायला सुरुवात झाली की नामस्मरण सुरू झालं. त्याला विष्णू हो स्मरण असं म्हटलं. विष्णूच्या खूप कथा ऐकल्या. गजेंद्र महासंकटी वासप आहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी असं झालं. तर विष्णूचे वेध लागतात. जर गजेंद्रासारख्याला विष्णूंनी सोडवलं तर आपल्यालाही विष्णू संकटातून सोडवतील. नाम मुखात यायला सुरुवात होते. याला नामस्मरण भक्ती असं म्हटलेलं आहे. समर्थ असं म्हणतात स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान। कीर्तनाच्या योगाने जे स्मरण होत होतं, जर समोर कोणी व्यक्ती असेल तर कीर्तन, जर कोणी व्यक्ती नसेल, कोणाला सांगायचं नसेल तर त्यास कीर्तनाचं, त्या स्मरणाचं नामस्मरणामध्ये रुपांतर होतं। एरवी त्या स्मरणाचं कीर्तनात रुपांतर होईल, पण तेच स्मरण आता विष्णूंचं नाम घ्यायला, प्रभू रामचंद्रांचं नाम घ्यायला, भगवान श्रीकृष्णांचं नाम घ्यायला सुरुवात करतं, तेच स्मरण हे कीर्तनाच्या ऐवजी सद्गुरूंचं नाम घ्यायला सुरुवात करतं। आपल्या इथं मध्यंतरी श्रीकांत देसाई आलेले होते, बाबू देसाई त्यांना म्हणतात, बाकी भाऊराव देसाईंची सगळी मुलं पुण्याकडे सांगलीकडे त्यांनी शिक्षणासाठी पाठवली, तर स्वरूपानंद म्हणाले की याला आपण इथंच शिकू, इथंच हा मॅट्रिक होऊ देत, म्हणून त्यांना आपल्यापाशी स्वरूपानंदांनी भाऊंनी ठेवून घेतलं। त्यांचा सगळा अभ्यास 11वीपर्यंत स्वरूपानंदांनी स्वतः घेतला असं त्यांनी आपल्याला सांगितलं। ते सांगत होते, आपल्याला आठवत असेल, की स्वरूपानंदांच्या बोलण्यामध्ये सतत बाबांचा उल्लेख असायचा, म्हणजे आपल्या सद्गुरूंचा उल्लेख असायचा। ते म्हणाले की सतत बाबा 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 आणि बाबा। एखादं गुलाबाचं फूल कोणी दिलं तर ते म्हणायचे की काय सुंदर गुलाब आहे, सुवास, गावठी गुलाब, आमच्या बाबांना आवडत असे असं म्हणायचे, बाबा महाराज वैद्यांना आवडत असे असं म्हणून ते मोठ्या आवडीने तो गुलाब आपल्या नाकापाशी नेत असत आणि पूर्ण श्वास भरून घ्यायचे असं त्यांनी अगदी करून दाखवलं आणि म्हणायचे की बाबांना हा गुलाब फार आवडतो, याला नामस्मरण म्हणतात। स्मरणाबरोबर अखंड नाम मुखामध्ये येणं, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे। नाम हे स्मरणाबरोबर अखंड येत राहावं, नामस्मरणे पावावे समाधान, आणि नामस्मरणाने समाधान प्राप्त व्हावं। नामस्मरणाची एक खरं मर्म असं आहे की नाम हे सद्गुरूंचं असतं, सद्गुरू परमात्मा स्वरूप, नाम हे रामाचं, राम परमात्मा स्वरूप, नाम हे भगवान श्रीकृष्णांचं, श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप, नाम महाराजांचं, गोंदवलेकर महाराजांचं, महाराज रामरूप परमात्मा स्वरूप। भाऊसाहेब केतकर गोंदवलेकर महाराजांना म्हणाले की महाराज तुम्ही सगळ्यांना श्रीराम जयराम जय जय राम म्हणायला सांगता, पण मी आपला महाराज महाराज असं म्हणत असतो असं म्हणाले। तर गोंदवलेकर महाराज म्हणाले की ते एकच आहे, महाराज परमात्मा स्वरूप, महाराज रामरूप, म्हणून महाराज महाराज जरी तुम्ही म्हणालात तरी नामच घेत आहात। म्हणून नामाच्या योगानी नाम घेता घेता स्वामीजी स्वामीजी असं म्हणताना आपण व्यक्तीचा उल्लेख तर करतोच, पण व्यक्तीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याचा भाव देखील आपल्याला आठवत असतो। ती व्यक्ती परमात्मा स्वरूप आहे याचं आपल्याला भान असतं आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाप्रमाणे तूच तो परमात्मा आहेस असा सद्गुरूंचा बोध असतो। तत्त्वमसि श्वेतकेतो इति, म्हणून नाम घेता घेता ज्याचं नाम घेतो तो परमात्मा असं आठवत नाम घेणारा देखील परमात्मा स्वरूपाशी तदाकार पावतो. आणि तो जेव्हा असा तदाकार पावतो तेव्हा त्याला समाधान होतं. समर्थ असं म्हणतात की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नामाच्या योगानी स्मरण, स्मरणाच्या योगानी परमात्म्याच्या स्मरणाच्या योगानी अर्थातच समाधान. मग समर्थ असं म्हणतात की नित्य नेम प्रातःकाळी, माध्यानकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. नित्य नेमाने प्रातःकाळी नाम घेतल्यानंतर मग माध्यानकाळ, सायंकाळ या सर्व काळी देखील नाम घ्यावं. स्वामीजींना कोणी विचारलं की संध्याकाळी वेळ असतो, सकाळी ध्यानाची बैठक झाल्यानंतर तर दोनदा ध्यान करावं का? स्वामीजी म्हणाले की एकदा मुख्य बैठक झाल्यानंतर आपण परत जितक्या वेळेला करू तितक्या वेळेला बोनसच मिळाला, आपण करत राहावं. आपल्याला 10 मिनिटं वेळ आहे तर 10 मिनिटं बसावं, आपल्याला अर्धा तास वेळ आहे तर अर्धा तास बसावं, आपण करत जावं. तसं नित्य नेम एकदा झाल्यानंतर प्रातः काळचा मग माध्यानकाळ, सायंकाळ इत्यादी इतकी काही व्यक्ती संपूर्ण रिकामी नसते की माध्यानकाळी नामाला बसला, प्रातःकाळी बसलेलाच आहे, सायंकाळीही बसला, त्याला काम उद्योग धंदा व्यवसाय आहे. नित्य नेम झाल्यानंतर जितक्या वेळेला तो बसू शकेल तितक्या वेळेला उत्तमच आहे. आणि सदा येता जाता उठत बसता हे जे नाम आहे, हे नाम काही एक परिणाम, काही एक उत्तम परिणाम हा घडून आणू शकेल. पण बैठक ही खरी, बसून घेतलेलं नाम हे जास्त चांगलं. सुख, दुःख, उद्वेग, चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वीण सर्वथा राहोच नये असं समर्थ म्हणतात. नाम हे सुखाच्या वेळेला जेव्हा घेतलं जातं, तुम्हाला कधी सुख झालंय? सुखाचे क्षण आलेत? सुखाचे क्षण जेव्हा तुम्हाला आलेले असतात तेव्हा नाम घ्यावं असं समर्थ म्हणतात. सुखाच्या वेळेला निश्चिंतता असते, कुठलीच टोचणी नाही असं कधी कधी घडतं जीवनात. एखादी गोष्ट अशी सगळं चांगलं चाललेलं आहे असं, कोणती टोचणी नाही, त्यावेळेला वृत्ती सहज शांत राहतात. तेव्हा शांत होऊन नामस्मरण करावं, शांत चित्तानी नामस्मरण करावं. सुखाच्या वेळेला विषयाकडे ओढ जास्त राहू शकते, सुखाच्या वेळेला एखाद्याला नाम विसरलं जातं. तसं होऊ नये असं समर्थ म्हणतात. उलट सुखाची वेळ आहे तर तसं जर म्हटलं तर ती फारच उपयोगाची वेळ साधने करता. सहसा याचं भान नसतं. तसंच दुःखाची वेळ असते तेव्हा दुःखाच्या वेळेला आर्तभाव खूप निर्माण होतो. कोणी कोणी दुःख उगाळत बसतात, नशिबाला दोष देणं, परिस्थितीला दोष देणं, दुसऱ्या व्यक्तींना दोष देणं, दुसऱ्या कोणामुळे दुःख झालं असं मानणं, असा दोष देणं. सुखाच्या वेळेला म्हणत नाही दुसऱ्यामुळे मिळालं, पण दुःखाच्या वेळेला हमखास कोणावर तरी ढकलावं असं वाटत राहतं. कुठूनही ते दुःख नको असा भाव असतो दुःखाच्या वेळेला. आणि मग हे असं दुःख का आलं, काय करायला पाहिजे होतं, काय करायला नको होतं, काय मिळायला पाहिजे होतं, काय मिळायला नको होतं, याच्याऐवजी आर्ततेनी नामस्मरण करावं. दुःखाच्या वेळेला शांत भाव राहणार नाही, नामस्मरणाच्या वेळेला वेगळे वेगळे भाव राहतील, दुःखाच्या वेळेला आर्त भाव असावा आणि आर्ततेनी नामस्मरण करावं. खूप आर्ततेनी हाक मारता येते दुःखाच्या वेळेला. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या देखील दुःखाच्या वेळेला जर आर्ततेनी व्यक्त झालं उच्चाराच्या योगानी तर तो मोकळा होतो. समर्थ म्हणतात सुख दुःख उद्वेग चिंता या दुःखातूनच उद्वेग निर्माण होतो. भगवंतांनी दुसऱ्या कुठं स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये दुःखेषु अनुद्विग्न मनहा स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना दुःख प्राप्त होईल प्रत्येकालाच होतं, सांभाळ तू एवढंच की या दुःखाचा उद्वेग होऊन देऊ नकोस. स्थितप्रज्ञ लक्षणं सांगताना सुखेषु विगतस्पृहा, सुखामध्ये धोका असतो तो म्हणजे आता ही स्थिती अशीच कायम राहावी म्हणून स्पृहा अमाप वाढते. ही परिस्थिती अशीच कायम राहावी आणि असेच विषय भोग भोगत राहावं अशी वारेमाप स्पृहा वाढते. हा सुखाच्या वेळेला धोका असतो. दुःखाच्या वेळेला दुःख झालं जसा पाऊस पडला आणि आकाश निरभ्र झालं, गोष्ट संपली. पण आकाश कुंद होऊन राहणं दुःखाची अशी गोष्ट राहते की दुःख विसरलंच जात नाही. ते उद्वेगामध्ये रुपांतरित होतं. समर्थ असं म्हणतात की उद्वेग आणि चिंता या बरोबरच लागणाऱ्या गोष्टी आहेत. अशा वेळेला मोठ्या विश्वासाने नाम घ्यावं, श्रद्धा आणावी अंतःकरणामध्ये, विश्वास आणावा आणि नाम घ्यावं. नाम एकच पण वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या भावांनी घ्यावं लागतं. अथवा आनंद रूप असता, कधी कधी एक उत्तम शास्त्रीय ग्रंथ वाचला, आनंद रूप म्हणजे अगदी स्वरूपाच्या जवळ आहोत अशी स्थिती. अतिशय नेमकं ध्यानाचं वर्णन ऐकत असताना उत्तम ध्यान लागलं श्रवण करताना आणि खूप आनंदाचा प्रत्यय आला. ध्यान करत असताना, नित्य नेमाचं ध्यान करत असताना आनंद स्थितीला जाऊन पोहोचला. आता त्या स्थितीतून खाली आला तरी देखील त्याचा प्रभाव तसाच कायम आहे. अशा वेळेला आनंद रूप अशी स्थिती झालेली असताना आत्मभाव राखून नाम घ्यावं. आनंद रूप असतानाही नाम घ्यावं, सुखाच्या वेळेला घ्यावं शांत भावनेनी, दुःखाच्या वेळेला आर्त भावनेनी हाक मारत नाम घ्यावं. लहान मूल कसं आईला हाक मारतं आर्त भावनेनी, उद्वेगाच्या चिंतेच्या वेळेला येऊ देऊ नये भगवंत म्हणतात. पण उद्वेग निर्माण झाला काय करणार, चिंता वाटायला लागली काय करणार, तर श्रद्धा ठेवावी, जरा विश्वास ठेवावा. श्रद्धा विश्वासाने हा उद्वेग चिंता या बाजूला सारण्याचा प्रयत्न करून श्रद्धेनी अथवा विश्वासाने नाम घ्यावं आणि आनंदरूप असू तेव्हा एकरूपतेने नाम घ्यावं. आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी प्रभु हरि। सुख दुख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोच नये। म्हणजे काळ कोणताही असला तरी आणि तुमची वृत्ती सुखाची दुःखाची उद्वेगाची चिंतेची कशीही असली तरी हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतीकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे। अत्यंत हर्ष असेल तेव्हा हर्ष भरून राहिलेला असेल तेव्हा नामस्मरण करावं। आज आपण रामविजयाची पोथी वाचणार आहोत मंगळवारी। त्याच्यात वक्त्यांनी दिलेलं नेमकं उत्तर ऐकून श्रोत्याला आनंद झाला, वक्त्यालाही सांगताना आनंद झाला, दोघांनाही हर्ष निर्माण झाला आणि दोघांनीही सप्रेम नामस्मरण करायला सुरुवात केली असा उल्लेख आहे। विनोबा असं म्हणतात की पहिला स्पर्श हा भगवंताचा व्हावा, हर्ष झाला तरी देखील पहिली आठवण परमात्म्याची व्हावी, सद्गुरूंची व्हावी आणि मग बरंही वाटावं चांगली घटना घडल्यानंतर। वाईट घटना घडल्यानंतर पहिली आठवण परमात्म्याची व्हावी, सद्गुरूंची व्हावी आणि मग वाईटही वाटावं, आई गेली अशी बातमी कानावर आली। पहिली परमात्म्याची आठवण व्हावी, सद्गुरूंची आठवण व्हावी आणि मग नंतर टचकण डोळ्यातून पाणी यावं। मुलाला मुलगा झाला, पहिली आठवण परमात्म्याची यावी, सद्गुरूंची यावी आणि मग बरंही वाटावं। पहिली आठवण परमात्म्याची यावी आणि मग विकार आहेतच, हर्ष हा विकार आहे, दुःख हा विकार आहे, तर तो नंतर यावा, येणारच, आपण मनुष्य मात्र आहोत। रामाची इच्छा म्हणावं आणि मग जे आहे ते स्वीकारावं। हर्षकाळी विषमकाळी अडचणीच्या वेळेला गजेंद्राचं त्याचा पाय मगरीनी पाण्यामध्ये धरला असं म्हणतात की त्यांनी श्रीहरीचा धावा केला असा विषमकाळ। अजामिळ नावाचा ब्राह्मण खरा पण कोणा वाईट स्त्रीच्या नादी लागून तिच्या घरी राहायला गेला आणि तो जर्जर झालेला असताना आणि अगदी मृत्यू समय जवळ आलेला असताना परत त्याला त्याच्या घरची आठवण यायला लागली आणि त्याच्या मुलाची आठवण यायला लागली आणि म्हणून तो आपल्या मुलाचा नारायण नारायण असा हाक मारून जप करायला लागला। तो जप करता करता इतका एकतान झाला की नारायण नारायण असं म्हणताना आपल्या मुलाला खरं म्हणजे हाक मारत असताना मुलालाही विसरून त्याची चित्तशुद्धी झाली। अशी कथा आहे की यमदूत फास टाकायला आलेले होते पण नारायणाचा जप करत असल्यामुळे विष्णुदूत ही तिथे आले आणि ते त्याला फास टाकू देईनात. त्यामुळे यमदूत तसेच हात हलवत परत गेले. या कथेतून बोध असा घ्यायचा पुढे हा जो अजामिळ होता त्याचं चरित्र सुधारलं, त्याची चित्तशुद्धी झाली आणि तो मोक्षाला प्राप्त झाला, साधना करून मोक्षाला प्राप्त झाला. नामस्मरणाची महती सांगण्यासाठी म्हणून या कथा पुराणांतरी आलेल्या आहेत. म्हणजे नाम घेता घेता मुलाचं नाम घेता घेता का होईना, इतकी एकतानता आली की नंतर मुलगाही बाजूला झाला आणि फक्त नाम शिल्लक राहिलं. हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी, कधी कधी पर्वकाळ असतात, जसे ग्रहणाचे काळ हे पर्वकाळ समजले जातात, त्यावेळेला उपासना करावी असं म्हटलं जातं. किंवा प्रस्तावकाळी, किंवा पश्चाताप होतो तेव्हा पापमुक्ती करता, ती पिंगला नावाची वेश्या ती संध्याकाळच्या वेळेला सगळं आवरून आज व्यवसाय कसा होईल याच्या चिंतेमध्ये अतिशय अस्वस्थ झाली आणि तिच्या मनाला इतकी अस्वस्थता व्यापून राहिली, त्या अस्वस्थतेमध्ये तिने एक पोपट पाळलेला होता, तो जो राघू होता त्याला ती राघव म्हणत असे. ती त्या राघवाला हाक मारायला लागली अस्वस्थतेमुळं, आणि अशी एकतानतेने हाक मारत मारत तिच्याकडून रामाचा धावा सुरू झाला. राघव म्हणता म्हणता, पोपट म्हणता म्हणता, काहीतरी पूर्वसंस्कार असतील, थोडेसे तरी झालेले असतील, त्यामुळे तिला रामाची आठवण आली, तिला पश्चाताप झाला कृतकर्मांचा. पुढे ती उद्धरून गेली असं म्हटलं जातं. विश्रांती काळी, विश्रांती काळ हा एक विशिष्ट काळ आहे. विश्रांतीच्या वेळेला झोपण्यासाठी म्हणून आपण दुपारी किंवा संध्याकाळी कामावरून परत आला, कितीतरी मंडळींना एक 15-20 मिनिटं पडायची सवय असते, दुपारच्या वेळेला पडायची सवय असते. हा विश्रांती काळ आहे. या विश्रांती काळामध्ये झोप ही गरजेची असते, तेव्हा झोपावं, पण झोपेच्या आधी थोडं नामस्मरण करावं आणि विश्रांती घ्यावी असं समर्थ म्हणतात. बाकीचे सगळे विचार बाजूला सारून परमात्म्याच्या विचारावर एकत्र यावं, नाम घ्यावं, आणि नाम घेता घेता मग नंतर थोड्या वेळ विश्रांती घ्यावी, नंतर नाम ही बाजूला जावं, झोपी लागावी तुम्हाला. ते पुढे म्हणतात निद्राकाळी नामस्मरण करावे. आणि निद्राकाळी नामस्मरण करणं ही दुसऱ्या दिवसाकरता फार चांगली गोष्ट आहे. जर दिवस सांभाळायचा असेल तर रात्र सांभाळणं गरजेचं आहे. दिवसा आठवण राहावी असं वाटत असेल, कारण रात्री सगळा अंतर्मनाचा खेळ चाललेला असतो, तुमचं वरचं मन लुप्त झालेलं असतं, आत गेलेलं असतं, नाहीसं झालेलं असतं. रात्री तुम्ही तसले सिनेमा पाहत झोपलात, तसल्या कादंबऱ्या वाचत झोपलात, असं वेडवाकडं काहीतरी करत झोपलात तर त्याचा अंतर्मनावर परिणाम होतो. दुसऱ्या दिवशी तुमच्या मनात विषयाचे किंवा कामुकतेचे जे विचार असतात, तुम्हाला आश्चर्य वाटतं आपण साधक आहोत, तुम्ही रात्रीची काळजी घेतलेली नसते. दुसऱ्या दिवसावर त्याचा परिणाम होतो, प्रभाव होतो, साधनेवर देखील प्रभाव परिणाम होतो. झोप ही फार नाजूक गोष्ट आहे. कधी कधी कोणाकोणाला कित्येकांना झोप ही अतिशय निश्चिंत आणि निर्धोक अशा परिस्थितीतच लागते. जर चिंता असेल तर झोप लागत नाही. आणि ही चिंता तुम्हाला चिंता नाही असं वाटलं तरी देखील काही चिंता असू शकते. एवढंच नाही तर जागा बदलली तर काही जणांना झोप लागत नाही. याचं कारण ते ठिकाण सुरक्षित आहे की नाही याचा तुमच्या मनाला नीट पत्ता नसतो. तुम्ही नेहमी जिथं झोपता तिथं सुखाने झोपता. झोप ही फार तरल गोष्ट आहे. म्हणून झोपेला जायच्या आधी जर तुम्ही श्रवण केलं अथवा ध्यान केलं अथवा नामस्मरण केलं परमात्म्याशी एकरूपतेचं चिंतन केलं थोडा वेळ आणि मग तुम्ही स्वतःला सोडून दिलं. झोप ही सहज लागणारी गोष्ट आहे. विनोबा म्हणतात की त्यांचा धाकटा भाऊ बाळकृष्ण आमचा बाळकोबा म्हणतो की मी खूप प्रयत्न करतो पण मला हल्ली झोपच लागत नाही. मी त्याला म्हणतो अरे प्रयत्न सोडून दे आपोआप झोप लागेल. झोप ही प्रयत्नांच्या विरुद्ध आहे. प्रयत्न कसे सोडून द्यायचे हे शिकवता येत नाही ज्याला झोप लागत नाही त्याला. आणि ज्याला माहीत आहे झोप कशी लागते तो कसे प्रयत्न सोडून देतो हे त्याचं त्यालाच माहीत आहे. ध्यानाचंही तसंच आहे. ध्यान करायचंय आणि प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीही असं म्हटलेलं आहे. प्रयत्न तर ध्यानात एक आहे पण प्रयत्नातली शिथिलता जास्त महत्वाची आहे. जसं झोपायचं असेल तर विशिष्ट स्थितीत विशिष्ट अंथरुणावर काय जी आपली पद्धत आहे तसं हा प्रयत्न आहे. तुम्ही बसलात आणि झोपायचं असं म्हणालात तर झोप लागू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचं एक आसन आहे तसं झोपण्याचं आसन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ध्यानाचं एक आसन आहे. तशा प्रकारे बसणं इतकाच प्रयत्न आहे. आणि मग नंतर जे काही येईल ते सगळं बाजूला सारायचं आहे. कुठल्याही वृत्तीला प्रतिसाद नाही. ध्यान करण्याचा दबाव मनावर नाही. हा कसा घ्यायचा नाही हे जो ध्यानामध्ये चांगला पटाईत झालेला आहे उत्तम ध्यानाचा ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याला सहजच माहिती आहे. आणि डोळे मीट आणि काहीच करायचं नाही. एक जण माझ्याकडे येत होते काहीच पाहायचं नाही कसं मला अंधार तरी दिसतो म्हणायचंय. आणि कितीतरी दिवस त्यांची ती एकच शंका होती काहीच दिसत नाही असं होत नाही मग मला अंधार आहे अशी भावना निर्माण होते. जर समोर दिवा मोठा लागलेला असेल किंवा सूर्योदय झाला तर मग लालसर प्रकाश दिसतो काहीतरी मी पाहत असतो. ही जी पाहण्याची खोड आहे ती सोडायची आहे. कशी सोडायची हे नाही सांगतायत. जसं सायकल तुम्ही मुलांना शिकवता किंवा तुम्ही सायकल शिकलेले आहात तुमचे वडील तुमच्या पाठोपाठ सीट किंवा कॅरियरला धरून पळतायत आणि तुम्ही फार डावीकडे जाता तेव्हा ते म्हणतात अरे इतक्या डावीकडे नाही मग तुम्ही इतक्या उजवीकडे नाही. डावीकडे जाता जाता पडतो परत उजवीकडे जर जास्त उजवी तरी पडतो इतकं नाही. पण नेमकं कसं हे कोणालाच शिकवता येत नाही. ते तुम्हालाच कळतं की इकडेही नाही आणि इकडेही नाही आणि कशी चालवायची हे तुमचं तुम्हालाच कळतं. तसं झोपेचं तंत्र आहे. झोपेच्या वेळेला प्रसन्न मनाने झोपेला जावं. जे काही जीवन झालेलं आहे आजच्या दिवसाचं तेवढं सद्गुरूंच्या पादपद्मी समर्पित करावं. नामस्मरण करावं अथवा ध्यान करावं. आणि मग माहिती आहे तुम्हाला झोपायचं कसं. विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे. कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे। कितीतरी प्रसंग असे असतात की जे तुम्हाला कोड्यात टाकतात, संकटामध्ये तुम्ही असता, साकडीमध्ये असता, जशी खिंड असते ना, एकच माणूस पुढे जाऊ शकेल एवढंच अंतर आहे बर का, म्हणजे त्याला वळताही येत नाही एवढं छोटं अंतर आहे, त्याला खिंड म्हणतात। आपल्या इथेही जी खिंड आहे तिथं आता चार पदरी रस्ते केलेत, त्याला खिंड म्हणत नाहीत। मग ती जी पावन खिंड होती, एकच माणूस वर येऊ शकत असे, दुसरा देखील नाही, आणि तो परतही फिरू शकत नसे, अशा खिंडीत सापडणं म्हणतात ते त्याला म्हणतात, साकड म्हणतात ते त्याला म्हणतात, की पुढे जाता येत नाही आणि मागही जाताच वळताच येत नाही। असे जीवनामध्ये प्रसंग येतात की आता पुढे जायचं तर फारच कठीण आणि मागे तर वळता येत नाही। संसार अंगी अवघीच व्यसन आहे असं म्हटलेलं आहे। काय काय संसारात प्रसंग येतील सांगता येत नाही। अशी कोडी साकडी किंवा संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे। अशा कोड्यात किंवा साकडीमध्ये संकटामध्ये असताना आपला भार आपल्या डोक्यावर आहे, आपण आपल्या बुद्धीनी तो सोडवणार आहोत किंवा आपल्या शक्तीनी सोडवणार, हा सगळा भाव फेकून द्यावा असं म्हटलेलं आहे। की दुःशासन जेव्हा वस्त्राला हात घालत होता तेव्हा द्रौपदीनी प्रथम आपले सासरे अजय सासरे गुरु सर्वांना विनंती केली। सगळे पती तर पाचही पती मानाखाली घालून बसलेले होते, एक जरी उठला असता तर कोणाचीही धडगत नव्हती, असे त्यांचे पराक्रम होते। महाभारतकालीन युद्धामध्ये त्याची जी वर्णन आहेत त्याच्यात एक एक दिवस असा होता की एक दिवस भीम कोणालाच आटोपत नाही, एक दिवस नकुल कोणीही पुढे आलं तरी देखील आटोपत नाही, एक दिवस सहदेव कोणीही आलं तरी देखील त्याच्यापासून सगळे पळायला लागले, अशी वर्णन आहेत। अर्जुन तर आहेच, आणि एक दिवस युधिष्ठिरानेही तसा गाजवला, कोणी एखादा उठला असता तरी देखील धडगत नव्हती, असे पराक्रम होते। पण मग तिने आपली स्वतःची शक्ती लावली, पण तीही जेव्हा कमी पडली तेव्हा द्रौपदीनी हात वर करून हका मारल्या, संकट साकड अशा वेळेला आधी कोणाचा तरी भरोसा तोही गेला, मग स्वशक्तीचा भरोसा तोही गेला, आता केवळ कृष्णाचा भरोसा बस। अशी जेव्हा अवस्था निर्माण होते, अवस्था लागता चटपट, तेव्हाही नामस्मरण करावं आणि हाक मारावी, ताहो फोडावा, शरणागत असावं, वृत्ती शांत होतात। मग चालता बोलता धंदा करीता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सांडू नये वैभव आहे आणि नाम घेतो आहे वैभव आहे आणि ध्यान करतो आहे ही भगवंताची विभूती समजावी हे फार कठीण आहे अशी व्यक्ती ही पूर्व पुण्य घेऊन आलेली समजावी सामर्थ्य आहे आणि नाम घेतो आहे ही सामान्य गोष्ट नाही सामर्थ्य असेल तर हाक मारायची गरज काय उत्तम आहे तर हाक मारायची गरज काय असं काही लोकांचा भाव असतो त्या चिंटूच्या विनोदात आहे की सगळी मुलं डबे खात असताना शाळेत हात जोडून प्रार्थना करतात चिंटू प्रार्थना न करता नुसता बसलेला आहे बाई म्हणतात की चिंटू तू प्रार्थना करत नाहीयेस चिंटू म्हणतो की माझी आई नेहमीच चांगला स्वयंपाक करते हा जो चिंटू आहे तो मोठेपणही तसाच चिंटू राहतो वैभव आहे काय गरज आहे सामर्थ्य आहे काय गरज